स्मृती चित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृती चित्रे भाग तिसरा, अध्याय 76. या अध्यायाचं नाव आहे नगरास शेवटली भेट. असे करता करता 1918 साल उजाडले. रूथ बी एच्या परीक्षेला यावर्षी बसली. दत्तूला बी ए होऊन 2 वर्षे झाली होती आणि मुंबईस राहून तो युनिव्हर्सिटीच्या क्लासमध्ये जाऊन पुन्हा MA अभ्यास करू लागला होता. मुंबईकडच्या LLB टर्म्सही तो पुन्हा भरू लागल्या, पण त्याचे हे नुसते हौशीचे काम होते. मुख्य काम मुंबईच्या हायस्कूलमध्ये शिक्षकाचे. आता त्याला पगार मिळत होता. त्याने थोडेसे पैसे साठवले होते. तेव्हा त्याला लग्न करण्यास कोणतीच हरकत नव्हती. त्याप्रमाणे मी टिळकांच्या मागे लकडा लावून तारीख आणि महिना ठरवला. हा महिना आणि ही तारीख मला पसंत नव्हती. मी म्हणे चैत्रात लग्न करू नये. व्याही म्हणत चैत्रातच व्हायला पाहिजे, कारण लग्नानंतर पुढे उन्हाळ्याचा एक सबंध महिना सर्वांना मोकळा मिळतो. तसेच गावाबद्दलही माझे काही चालले नाही. मी म्हणे सातारला लग्न व्हावे, ते म्हणत नाही मुलीच्याच गावी ते व्हायला पाहिजे. तसं पाहिलं तर सातारा हा आमचे स्वतःचं गाव नव्हतं की मुंबई त्यांचं स्वतःचं गाव नव्हतं, पण आपल्या समजुती असो. आम्हाला साताऱ्याला लग्न व्हायला हवे होते याचं कारण आमचे एवढे मोठे वराड मुंबईला कुठे ठेवणार, पण त्याची व्यवस्था आम्ही करू असा व्याह्यांचा निरोप आला. तेव्हा तेथेही मी नमते घेतले. व्याह्यांनी दत्तूला खूप मदत केली. मुंबईला त्यावेळी तरी बऱ्यापैकी भाड्याचे घर मिळवणे कठीण असे, पण भायखळ्याला त्यांनी आपल्या आणि आपल्या बहिणीच्या चाळीच्या मधल्या एका चाळीत दत्तूसाठी घर भाड्याने घेतले. माझा सगळा संसार चोरीला गेला होता, पण माझ्याकडे 2-3 राखोळी घातलेले पाहुणे संसार होते. माझ्या डोक्यात एकदम कल्पना आली. बेंजीचे संसार उपयोगी सामान मजजवळ होते, हेच दत्तूच्या येथे मांडून द्यावे आणि मग त्याने आपले सामान गोळा केल्यावर हळूहळू ते सामान बेंजीच्या स्वाधीन करावे, कारण बेंजी संसारात पडायला अजून 2-3 वर्षाचा तरी अवधी होता. बेंजी हा रखमाबाईचा म्हणजे माझ्या व्याह्याच्या बहिणींचा मुलगा, तेच त्याचे अज्ञान पालक होते. तेव्हा त्याची मी संमती घेऊन सगळ्या जिन्सा मुंबईला पाठवून दिल्या. मुंबईला दत्तूचं भाड्याचं का होईना, पण स्वतःचं घर थाटलं ह्याचाबद्दल माझा आनंद गगनात मावेना. उन्हाळ्यात लग्न व्हायचे ठरले. दिवाळीच्या सुट्टीत आणि पुढे नाताळातही दत्तू घरी आला होता. हा मोठा काळ आनंदात आणि मजेत गेला. एक दिवस टिळकांची आणि दत्तूची पैज लागली की सातारहून वाईला पायी जायचं आणि परत पायी सातारला यायचं. टिळक दिसण्यात अशक्त तरी अतिशय काटक होते, उलट दत्तू दिसण्यात सशक्त असला तरी काटकपणात टिळकांच्या मागे मैलोगणती पडेल असं आहे. साऱ्या जन्मात टिळकांनी कधी 2 दिवस अंथरून धरलंय असं मला आठवत नाही. त्यांना आजारी पडायची सवयच नव्हती. असो, बापलेकात पैस ठरली आणि दुसऱ्या दिवशी 12 जाण्याचा बेत मुकरर झाला. दुसऱ्या दिवशी 12 सुमाराला कोणीतरी येऊन टिळकांशी बोलत बसलंय आणि बाहेर पावसाला सुरुवात झाली. टिळक काही वाईला जाण्याची चिन्हे दाखविनात. दत्तू हसू लागला. पप्पा पाऊस पडतोय, आपला वाईचा जाण्याचा बेत रहित ना? ते म्हणाले अरे मी पावसाला डरणार नाही. त्यावर दत्तू म्हणाला पण तुमची निघण्याची काहीच तयारी दिसत नाही. टिळकांना तरी काय तयारी करायची होती? अंगात कफनी होतीच, शेजारी घोंगडी होती, कोपऱ्यात काठी होती आणि उमऱ्यात वाहणा होत्या. चल निघू. एवढे शब्द तोंडातून पुरे बाहेर पडतायत तोच ते सगळी आयुधे घेऊन बाहेर पावसात जाऊन दत्तूची वाट पाहत उभे राहिले. दत्तूही 5 मिनिटात तयार होऊन निघाला. मी म्हटले अहो एवढ्या पावसात जायला जाय सांगितलंय कुणी? दोघंही माझ्या बोलण्याला हसून बाहेर पडले. टिळक आणि दत्तू शिळमधार पावसात पायी वाईला गेले. तिथं पोचताच दत्तूला हॉस्पिटलमध्ये पोचता केला आणि टिळक गावात एक फेरफटका मारून आले. काय दत्तू परत चलायचे ना? दत्तूला ताप भरला होता. त्यानं पडल्या पडल्या हात जोडून सांगितले मी हरलो. दुसऱ्या दिवशी दोघेही मोटारमधून परत आले. माझी कीर्तनाची तयारी उत्तम चालली होती. टिळकाने मला खूप संथा दिल्या होत्या. मी आता कीर्तने करू लागले आणि माझ्या कीर्तनाचा थोडा बोलबालाही होऊ लागला. मला नगरास कीर्तनाचे आमंत्रण आले. टिळकांनाही नगरास वर्गासाठी जायचेच होते. आम्ही दोघे निघालो. आम्ही नगरास डॉक्टर ह्यूम साहेबांच्या बंगल्यात उतरलो.
पुण्याहून येता येता बरोबर बेबीलाही 2 दिवसासाठी घेतले होते. नगरास आम्ही सर्वांनी यावे आणि एकदा पोटभर बोलावे म्हणून खरोखर डॉक्टर ह्यूमचीही योजना होती. टिळकही नगरास येण्यास उतावळी झाले होते, पण ते देवाच्या दरबारींना भेटण्यासाठी. या संस्थेचा पाया नगरासच घातला गेला असल्यामुळे त्यांना नगरची ओढ लागणं स्वाभाविक होतं. तिथं गेल्यावर माझं कीर्तन राहिलं बाजूला, त्याऐवजी साहेबांनीच आपलं कीर्तन सुरू केलं. ते म्हणाले, तारा फार हुशार आणि शहाणी मुलगी आहे, मला वाटते तिथे आता काम धरावे, कारण आपल्या बापाला मदत करण्याजोगी आता ती झाली आहे. मी तिला मिस ब्रूसच्या शाळेत काम लावून देतो आणि तिला सहज 1,625 पगार मिळेल. टिळकांना 1,625 पगार होता, पण त्यांनी काम सोडले तरी ते केवळ पैसे घेण्याच्या बाबतीत, बाकी सगळं पूर्वीचं काम ते करतच असत. ज्ञानोदयाचं काम तर ते पहिल्यापासूनच फुकट करीत, पण ज्या कामाबद्दल त्यांना पगार मिळे तेही काम आता ते फुकट करू लागले. मग पैशा वाचून ह्यांचं होणार कसं ह्याविषयी ह्यूमला काळजी होती, म्हणून त्यांनी ही युक्ती काढली. बेबीला कामाला लावायचे आणि तिला टिळकांचा पगार द्यायचा. टिळकांची ही समजूत पटली, शिवाय त्यांची अडचणही दूर झाली. पण ही युक्ती मात्र टिळकांच्या ध्यानात आली नाही. त्यांना डॉक्टर ह्यूमचे बोलणे पटले, पण मी म्हटले, साहेब हा पगार तिला नेहमी मिळेल का? शिवाय आज तिच्या अभ्यासात व्यत्यय आणला म्हणजे पुढे तिच्या ज्यानं होईल का? मला वाटतं एकदा अभ्यासातून लक्ष उडालं म्हणजे पुढे ते लागणं कठीण होईल तिला. यावर साहेबांनी माझी समजूत काढायचा पुष्कळ प्रयत्न केला, पण मी म्हणे, आज तिची योग्यता 15-20 रुपये मिळवायची आहे, त्या पलीकडे नाही, हे मला स्वच्छ दिसते. साहेब म्हणाले, लक्ष्मीबाई तुमच्या मुलीची योग्यता तुम्हाला कळत नाही, आम्हाला ती कळते. साहेब आज तुम्ही तिला 1,625 नाही तर 200 पगार द्या, पण पुढे टिळकांच्या मागे किंवा तुमच्या मागे तिची तुम्हाला वाटते तेवढीच किंमत इतरांना वाटेल का? मला नाही वाटत की तिच्या शिकवण्यात इतका खो आणावा. बरे, पण तुम्ही तिचं शिक्षण तरी किती करणार आणि कसे करणार? मी हवे ते करीन, तिला BA पर्यंत शिक्षण देण्याचे मी ठरवले आहे. मग तिच्यासाठी मी काय करू? प्रार्थना. टिळक हा सगळा संवाद गुपचूप ऐकत होते, त्यांनी मुळीच मध्ये तोंड घातले नाही. पण जेवणाचे टेबल सोडून आम्ही आपल्या खोलीत आल्यावर टिळक मला म्हणाले, अगं तुला बेबीची योग्यता माहिती नाही. मला माहिती आहे तिची योग्यता, तुमचा पगार ते तिला देणार, मग तुम्हीच करा ना पगारी काम. साहेबांनी याच कामासाठी आपल्याला साताऱ्याहून बोलवलेले दिसते. साहेबाचं हे काम असलं तरी टिळकांचं काम मात्र दुसरंच होतं. टिळक आल्यापासून बरेच दरबारी त्यांना येऊन भेटले. देवाच्या दरबाराच्या विरुद्ध असे काही लोक उभे राहिले होते आणि ते जाऊन मिशनरींची मने कलुषित करीत. त्यांनी असा समज पसरवून दिला होता की या निमित्तानं आपल्या कामात काहीतरी घोटाळा घालण्याचा टिळकांचा बेत आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही जेवायला बसलो तो विरुद्ध पक्षाचे लोक बाहेर येऊन बसले. टिळकांना हे माहीत नव्हते. जेवण झाल्यावर टिळक आणि साहेबांच्या ऑफिसात गेले. तिथं गेल्यावर साहेब म्हणाले, आता भावा तुम्ही हे काय काढले, हे सगळे लोक काय म्हणतायत? कुठले सारे लोक? कोण काय म्हणतंय? मी त्यांना चोऱ्या करायला सांगतो की दरोडाखडाका म्हणतो? खून करायला उत्तेजन देतो? काय करतो मी सांगा? आता भावा कोणाला काय सांगतो, आणा माझ्या पुढे. हे बोलणे इतक्या मोठ्याने होत होते की दुसऱ्या खोलीत आम्हाला ते स्वच्छ ऐकू येत होतं. शेवटची गर्जना तर एवढी मोठी होती की मिसेस ह्यूमनं बंगल्याची दारं बंद केली आणि मला घेऊन त्या दूर एका खोलीत जाऊन बसल्या. मी म्हटले, मला जाऊ द्या, पण त्या जाऊ देईनात. त्यांना असला प्रसंग कधीच ठाऊक नव्हता. मला तर रोजच. मी त्यांची समजूत घातली की मॅडम साहेब मला जाऊ द्या, मला त्यांचा स्वभाव ठाऊक आहे. साहेबांनी भावा भावा म्हणून टिळकांना मिठी घातली. टिळक जरा शांत झाले. बाहेरची मंडळी आत आली. टिळकांनी त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार घातला आणि देवाची दरबाराची सगळ्या योजना सगळ्यांना समजावून सांगून त्यांची समजूत घातली. आम्ही नगरास आलो हे कळताच ठोंबरे धावतच आला. तो आपल्या सगळ्या मंडळींसह त्यावेळी नगराला होता. तो मला आणि टिळकांना कडकडून भेटला आणि म्हणाला, आज इतक्या दिवसांनी मला माझे हितचिंतक पुन्हा भेटले. तुम्ही इथं नव्हता तेव्हा मला किती चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. आम्ही शेवटच्या दिवशी त्याच्या घरी जेवायला गेलो. त्यावेळी त्याच्या आईनं माझं आणि टिळकांचे किती आभार मानावे. त्या म्हणाले, त्र्यंबक माझा नाही, त्र्यंबक तुमचा आहे. तुम्ही त्याच्यासाठी कितीतरी त्रास सोचला, त्याचा आधार काढला. ठोंबऱ्यास दत्तूच्या लग्नासाठी ये म्हणून मी आग्रह केला आणि त्यानंही येण्याचं वचन दिलं. टिळकांनी काम सोडलं असल्यामुळं ठोंबऱ्यानं पैशाविषयी चौकशी केली. लग्नाला पैसे आहेत का? नाहीतर मी तुम्हाला 200 रुपयापर्यंत पैसे देतो, असे म्हणून तो रुपये देऊ लागला. मी म्हटले, आत्ताच नकोत, लागले तर घेईन. तू हे पैसे बरोबर घेऊन ये, मी उगाच खर्च करून टाकीन. बरं तर, देण्याघेण्याला खण लागतील ते तरी घेऊन जा, ते मी बरोबर देतो. आज नको, तेही तूच घेऊन ये. रात्री आम्ही त्यांच्याच घरी राहिलो. सगळी रात्र बोलण्यात कशी निघून गेली कळलंसुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी तो आम्हाला पोचवायला स्टेशनवर आला होता. गाडी सुटता सुटता त्याच्या डोळ्याला पाणी आलं. मीही डोळ्याला पदर लावला. टिळकांच्याही डोळ्यातून अश्रू पडले. अश्रूंच्या बाबतीत टिळक तसे फार कंजूस होते. ते सगळे कॉन्ट्रॅक्ट मला दिलेलं, पण त्या दिवशी टिळकांचे सुद्धा डोळे ओले झाले. ठोंबऱ्यांची सगळीच मंडळी आमच्या परिचयाची होती. त्याची एकच थोरली बहीण कोणी पाहिली नव्हती. ठोंबरे नेहमी सांगे, मला कवितेचा नाद तिच्यामुळे लागला आणि तीही कविता करते. तेव्हा मी म्हणे, ठोंबरे कसेही कर, पण माझी आणि तुझ्या जिजीची एकदा भेट घालून दे. त्याने पुष्कळदा आपल्या मनात किल्ले बांधले, मी तुम्हाला नेईन, मग आपण असे करू तसं करू. पण सगळं ढासळून पडलं. सच्छील माता, सुशील पत्नी, सद्गुणी बहिणी, प्रेमळ भाऊ आणि जीवलग मित्र ह्या सगळ्यांना दुःख सागरात लोटून शांत स्थळी काव्य रचण्यासाठी बालकवी निघून गेले. टिळकांनी त्यांना अश्रूंनी न्हाणले. दत्तू तारा त्याच्याबरोबर खेळली बागडली. अजून आठवण झाली म्हणजे आम्ही अश्रू ढाळतो. ये आता घे शेवटले हे अश्रू दोन पिऊन, ये आता घे शेवटले हे अश्रू दोन पिऊन, पाखरा कधी येशील परतून, पाखरा येशील का परतून, पाखरा येशील का परतून.